रहीम चाचा जो 25 बरस में नहीं हुआ वो अब होगा। अगले हफ्ते और एक कुली इन मवालियों को पैसे देने से इनकार करने वाला है। कि वाह, जब दोस्त बना के काम हो सकता है तो फिर दुश्मनी क्यों करने की। आणखी एक, बस दुआ में याद रखना। यातला सगळ्यात पहिला टाळीफेक डायलॉग आहे दीवार फिल्ममधल्या अमिताभचा, तर पुढचे दोन डायलॉग्स आहेत वन्स अपॉन अ टाईम इन मुंबईमधल्या अजय देवगणचे। या दोन्ही पिक्चरमध्ये तब्बल 35 वर्षांचं अंतर असलं ना, तरी त्यातलं साम्य म्हणजे या दोन्ही फिल्म्स हाजी मस्तान या मुंबईच्या एकेकाळच्या कुख्यात आणि तितक्याच सोफिस्टिकेटेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉनच्या आयुष्यावरून बऱ्याच प्रमाणात प्रेरित आहेत। सोन्या चांदीच्या स्मगलिंगपासून बॉलिवूड, पॉलिटिक्स आणि रिअल इस्टेटपर्यंत आपल्या हयातीत नाना उद्योग केलेल्या हाजी मस्तानच्या उदय अस्ताची गोष्ट जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये। हॅलो फ्रेंड्स, मराठी क्राईम कथा या माझ्या पॉडकास्ट शोमध्ये मी तुमचा होस्ट निरंजन मेढेकर तुम्हा सगळ्या लिस्नर्सचं अगदी मनापासून स्वागत करतो। गंगूबाई काठियावाडी या फिल्मच्या निमित्तानं गेल्या एपिसोडमध्ये आपण करीम लाला, डॉन करीम लालाची ओळख करून घेतली, त्याचे सगळे काळे कारनामे जाणून घेतले, त्याचा उदय अस्त बघितला। तर या एपिसोडमध्ये आपण मस्तान हैदर मिर्झा उर्फ हाजी मस्तानबद्दल जाणून घेणार आहोत। वास्तविक करीम लाला आणि मस्तानमध्ये 15 वर्षांचं अंतर होतं। मस्तान हा लहान होता लालापेक्षा, पण तरीही तो त्याच्यापेक्षा चंट होता, त्यामुळेच त्याची पॉवरही जास्ती होती। तर जाणून घेऊया हाजी मस्तानबद्दल। मस्तानचा जन्म 1 मार्च 1926 रोजी पनक्कुलम या तमिळनाडूतल्या एका छोट्या गावात झाला। त्याचे वडील हे शेतकरी होते, पण तो सगळा भाग दुष्काळग्रस्त होता आणि त्यामुळे शेतीवर काही त्यांचा उदरनिर्वाह होत नव्हता, घर चालत नव्हतं। त्यामुळे मस्तान 8 वर्षांचा असताना 1934 जगण्यासाठी म्हणून तो वडिलांसोबत मुंबईत आला। छोटी मोठी अनेक कामं करून बघितल्यावर शेवटी त्यांनी सायकली आणि टू व्हीलर दुरुस्तीचं एक छोटं गॅरेज सुरू केलं। त्यांनी हे त्यांचं गॅरेज क्रॉफर्ड मार्केटजवळ बेंगालीपुरा एरियात सुरू केलं। पण मस्तानला फार लवकर कळून चुकलं की सकाळी 8 ते रात्री उशिरापर्यंत काम करूनही त्याला दिवसभरात मिळून अवघे 5 रुपये मिळत होते। पुढे जाऊन हा पोट्टा पेडर रोडवर बंगला विकत घेणारे, मर्सिडीजमधून फिरणारे, बॉलिवूडमधल्या हिरोईनसोबत लग्न करणारे आणि दिलीप कुमार सायरा बानोसोबत फोटो काढणारे हे तेव्हा सांगूनही कोणाला खरं वाटलं नसतं। पण मस्तानला काही करून मोठं व्हायचं होतं, त्यामुळं तो 18 वर्षांचा होताच त्यानं गॅरेजचं काम सोडत काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं। त्यानं त्याच्या बाबांना वडिलांना स्पष्टपणे त्याचं सांगितलं। त्याचे वडील हे धार्मिक वृत्तीचे होते, प्रामाणिक होते, त्यामुळं वेगळं काम करायला त्यांनी त्याला परवानगी दिली, पण त्यांनी त्याला बजावलं की काही झालं तरी चोरी लबाडी करू नकोस। अशा प्रकारे वडिलांसोबतच्या बिझनेसमधनं बाहेर पडत त्या छोट्या गॅरेजवरनं 1944 बॉम्बे डॉकवर हमाल म्हणून मस्तान कामाला लागला। त्यावेळी मुंबई हे तसं छोटं बंदर होतं, पण तरीही ॲक्टिव्हिटी ही होती। तेव्हाही तिथे एडन, दुबई, हाँगकाँगमधून मोठमोठे कंटेनर्स हे येत होते शिप्समधनं, सो ते उतरून घेण्याचं हे मुख्य काम तिथल्या हमालांचं होतं। सो 1947 देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मस्तानला त्याच्या या कामाला सुरुवात करून 3 वर्षं पूर्ण झाली होती। त्यांना पाहिलं की ब्रिटिश हे जो माल इम्पोर्ट करायचे, आयात करायचे, त्या मालावर ते इम्पोर्ट ड्युटी चार्ज करायचे। त्यामुळे मस्तानला अशी आयडिया सुचली की ही इम्पोर्ट ड्युटी समजा चुकवली तर चांगलं मार्जिन हे मिळू शकतं। त्या काळात फिलिप्सचे ट्रान्झिस्टर्स आणि घड्याळांना मुंबईत मोठी मागणी होती। इम्पोर्टर्सना ही इम्पोर्ट ड्युटी चुकवून माल पोचता केला तर त्याला त्यातून कट मिळणार होता। त्याच्या दृष्टीने ही काही लांडी लबाडी नव्हती, त्यामुळे त्याच्या दृष्टीने तो काही वडिलांना दिलेला शब्द मोडत वगैरे नव्हता, कारण ही प्रथाच मुळात ब्रिटिशांनी म्हणजेच परकीयांनीच पाडलेली। तेव्हा त्याला फक्त 15 रुपये पगार होता। झालं काय की त्याच्या डोक्यात हे असं काहीतरी शिजत असतानाच त्याची गाठ पडली शेख मोहम्मद अल गालिब या अरब स्मगलरशी। गालिबही त्यावेळी अशाच एखाद्या तरुण चुणचुणीत मुलाच्या शोधात होता. 1950 त्या दशकात स्मगलिंग हे अजून तितकं सेट झालेलं नव्हतं. गालिबनं मस्तानला समजावलं की तो हमाल असल्यानं तो त्याच्या डोक्यावरच्या मुंडाशा 2-3 सोन्याची बिस्किटं अगदी सहज टाकू शकतो, किंवा अंडरपॅन्टमध्ये घड्याळं लपून आणू शकतो, किंवा पॅन्टच्या खिशात अगदी ट्रान्झिस्टर्सही आणू शकतो. मस्तानलाही ते पटलं आणि त्यामुळंच गालिबसोबत काम सुरू केल्यावर त्याचा पगार 15 रुपयांवरून थेट 50 पर्यंत पोचला. मस्तान हा एका अरब माणसासाठी काम करतो आणि त्यातून तो खूप नोट छापतो अशी त्याची हवा झाल्यानं शेरखान पठाण या एका लोकलदाराचं लक्ष वेधलं गेलं. तो माझगाव डॉकवर येऊन दादागिरी करत हमालांकडून जबरदस्ती तेव्हा पैसे उकळायचा. त्याला कोणी कधीच कसा काय विरोध करत नाही याचं मस्तानला राहून राहून आश्चर्य वाटायचं. त्यामुळंच या पठाणला शिंगावर घ्यायचं मस्तानं ठरवलं. मस्तानचंही तोवर वजन तयार झालं होतं. सो त्यानं बाकी हमालांना एकत्र करत सांगितलं की तो जो कोण असेल पठाण, दादा असेल तो, पण तोही शेवटी माणूसच आहे, तो जर आपल्याला मारू शकतो तर आपणही त्याला अद्दल घडवूच शकतो. शिवाय आपले हात तर कष्टकऱ्यांचे आहेत. म्हणजे एपिसोडच्या सुरुवातीला मी जो दिवारचा डायलॉग म्हणला तो त्या अमिताभनी त्या दादाला शिंगावर घ्यायच्या आधीचाच आहे. सो हा पर्टिक्युलर इन्सिडन्स दिवारमधला हा मस्तानच्या रिअल लाईफवरनं इन्स्पायर्ड आहे. सो त्यानंतरच्या शुक्रवारी पठाण जेव्हा हप्ता वसुलीसाठी आला तेव्हा त्याला जाणवलं की 10 हमाल गायब आहेत. पण त्यानं काही करायच्या आतच मस्ताननं 10 हमालांसोबत पठाणवर आणि त्याच्या माणसांवर हल्ला करत त्यांना मार मार मारलं. पठाणकडे त्याचा रामपुरी चाकू आणि गुप्ती होती, तर मस्तानच्या माणसांकडे लाठ्या आणि गज होते. तरीही पठाणच्या 4 लोकांवर मस्तानची 10 माणसं भारी ठरली. या हाणामारीत पठाण पाय लावून पळून गेला, त्यामुळे मस्तानचं वजन आणखीनच वाढलं. गालिबच्या नजरेतही मस्तानचं महत्त्व वाढलं आणि त्यानं त्याला आता किरकोळ कट न देता स्मगलिंगमध्ये 10% वाटा द्यायला सुरुवात केली. त्याच दरम्यान 1952 मुंबई प्रांतातले तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी राज्यात दारूबंदी लागू केली, त्यामुळं दारूचं स्मगलिंग करण्याची आणि नोटा छापण्याची आणखी एक आयती संधीच मस्तानला आणि गालिबला चालून आली. ते शब्दशः पैसे छापायला लागले. लवकरच मस्तानं नवीन सायकल आणि अगदी घरही घेतलं. 1950 तो हमालांचा लीडर बनला. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण गालिबला पोलिसांनी अटक केली. इथंच मस्तानबद्दलचा एक फेमस किस्सा सांगितला जातो. गालिबला अटक झाली तेव्हा जस्ट त्याच्या सांगण्यावरून मस्ताननं सोन्याच्या बिस्किटांचा एक बॉक्सही डिलिव्हरी म्हणून घेतलेला. या बॉक्समधलं सोनं वापरलं तर त्याचा लाईफ अगदी सेट होणार होतं, पण तो मोह त्यानं जाणीवपूर्वक टाळला. इकडं गालिबला 3 वर्षांची शिक्षा झाली. तो जेव्हा परत आला तेव्हा त्याची पार रया गेलेली. म्हणजे स्मगलिंगच्या त्याच्या धंद्यातनं त्यांनी जे काही माल कमावलेला, नाव कमावलेलं, ते सगळं गेलेलं आणि तो लिटरली रस्त्यावर आलेला. सो बायका पोरांना घेऊन तो परत दुबईला जायचा विचार करत होता, पण इतक्यात जायच्या आधी एकदा मस्तानची गाठ घ्यावी म्हणून तो मस्तानकडे आला. तर मस्ताननं त्याला तो ज्या वस्तीत राहायचा त्या घरात घेऊन गेला आणि त्यानं अडगळीत अगदी खाली कपड्यांमध्ये लपवलेली ती पेटी, तो बॉक्स काढला. ते बघून गालिब आवाक झाला. तो बॉक्स सोन्याच्या बिस्किटांनी कच्च भरलेला होता. ते बघून गालिबला आश्चर्य वाटलं आणि त्याच्या तोंडून नकळत दुवा निघाली की मस्तान एक दिवस तू मुंबईचा बादशाह होणार. मस्तान त्याला म्हणाला की मित्रा हे सोनं घे, इथं तुला कोणीही मिस करणार नाही आहे एनी हाऊ, सो हे सोनं घे आणि तू बायकापुरांसकट शहर सोडून दुबईला निघून जा. तेव्हा गालिबनं त्याला प्रपोजल दिलं की हे सोनं मी एका अटीवर घेईन, ते म्हणजे तू माझा बिझनेस पार्टनर हो आणि हे सोनं आपण अर्ध अर्ध वाटून घेऊया. अचानक मिळालेल्या या घबाडामुळं, या सोन्यामुळं 1955 मस्तानला तब्बल 5 लाखांची लॉटरी लागली. त्याची व्हॅल्यू आपण आजही इमॅजिन करू शकतो, 5 लाखांची आजही केवढी किंमत आहे तर त्या काळी ती केवढी असेल. सो मस्ताननं जॉब सोडून दिला आणि तो फुल टाईम स्मगलिंग करायला लागला. गालिब आता काय करायचा की तो एडन, दुबई आणि बाकी आफ्रिकन देशातून स्वतः सोनं घड्याळं मुंबईला पाठवायचा आणि मस्तान इकडचा सगळा बिझनेस सांभाळायचा. अशातच 1956 मस्तानची सुकूर नारायण बाखिया या गुजरातच्या सगळ्यात मोठ्या स्मगलरची गाठ पडली. तो त्याच्या टचमध्ये आला, ते दोघं पार्टनर झाले आणि त्यांनी आपली टेरिटरी विभागून घेतली. मस्तान मुंबई बंदर सांभाळायचा, तर बाखिया दमण बंदर. एडनची कन्साइनमेंट दमणला यायची, तर दुबईची मुंबईला. मस्तानला लवकरच कळून चुकलं की मुंबईवर राज्य करायचं म्हणलं तर फक्त पैसा पुरेसा नाही आहे, त्याला मसल पॉवर पाहिजे होती. त्यात बाखिया एकदा त्याला खिजवत म्हणाला की मित्रा, तू आधी बंबई का बादशाह होऊन दाखव, मग गुजरातमध्ये धंदा करायची स्वप्न बघ. यातून त्याचा इगो भलताच हर्ट झाला आणि त्यातूनच त्यानं दोन बाहुबलींशी हात मिळवला. यापैकी पहिला होता पठाण करीम लाला, ज्याच्याबद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये जाणून घेतलं, तर दुसरा होता वरदराजन मुदलियार उर्फ वरदाभाय. मस्तांना आयुष्यात सगळं काही कमावलं, तुफान पैसा, मजबूत सत्ता, नाव, दहशत, सगळं काही. त्यानं आपल्या तिन्ही मुलींची लग्नं चांगल्या शरीफ घरात करून दिली, पण तरीही त्याच्या मनात एक सल होता, तो म्हणजे आपली गादी पुढं चालवेल असा वारस त्याला काही नव्हता. त्यामुळं मुलाची दुवा मागायला तो परत एकदा मक्का मदिनाला जाऊन आला. आपल्या हयातीत तो अनेकदा मक्का मदिनाला जाऊन आलेला, त्यामुळेच तो आता आपल्या नावामागं हाजी हे सन्मानार्थ पद लावायला लागला. हाजी म्हणजे ज्यानं हज यात्रा केली असा मुस्लिम आणि ज्याच्या शब्दाला मान आहे. याच दरम्यान त्याला बॉलिवूडचं आणि चित्रपटाचं माध्यम म्हणून असलेलं महत्त्वही कळलं. त्यामुळं मग 70 आणि 80च्या सुरुवातीच्या काळात त्यानं धार्मिक फिल्म्स प्रोड्यूस करायला सुरुवात केली. मस्तांना फंडिंग पुरवलेल्या मेरे गरीब नवाज, नियाज और नमाज, बिस्मिल्ला की बरकत, दायरे मदीना अशा अनेक फिल्म्स या काळात रिलीज झाल्या होत्या. बॉलिवूडमधल्या हस्तींसोबत उठबस करताना एक दिवस त्याची गाठ वीणा शर्मा उर्फ सोनाशी पडली. ती म्हणे डिट्टो मधुबालासारखी दिसायची, मधुबालाची कार्बन कॉपीच म्हणा ना. त्याच्या पिढीतल्या लाखो तरुणांप्रमाणेच मस्तान हा देखील एकेकाळी मधुबालाच्या प्रेमात कम्प्लीट वेडा झाला होता आणि तिच्याशी संसार करण्याची स्वप्न पाहत होता. मधुबालासारखं आरसपानी सौंदर्य या पृथ्वीतलावर परत अवतरणं अशक्य असल्याचं अनेक बुढे बुजुर्गांचं मत असलं, तरी 70च्या दशकात पडद्यावर झळकलेल्या सोनानं अनेकांच्या हृदयातली मधुबालाची हवीहवेशी ओली जखम ताजी केली होती. मस्तानं त्यामुळंच अजिबात वेळ न दवडता सोनाला थेट लग्नाचीच मागणी घातली. त्याची पॉवर अंडरवर्ल्डप्रमाणेच तोवर बॉलिवूडमध्येही प्रोड्युसर म्हणून सुपरिचित झाली होती. तर सोना ही दुसरीकडे स्ट्रगलिंग ॲक्ट्रेस होती, त्यामुळे ती नाही म्हणण्याचा अर्थातच प्रश्न नव्हता. त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर मस्तानं तिला थेट जुहूलाच एक बंगला घेतला आणि तिला तो गिफ्ट म्हणून दिला आणि ते दोघेही तिथं संसार करायला लागले. तो आता तिला सगळ्या पार्ट्यांना नेट सोशलाईट करायला लागला. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्यासोबत त्याचा आणि सोनाचा फोटो असेल याची तो प्रत्येक फंक्शनमध्ये विशेष काळजी घ्यायचा. तो दिलीप कुमारचा जबरदस्त फॅन होता आणि म्हणूनच त्यानं त्याच्यासोबतचे फोटो घरभर लावले होते. हे सगळं करण्यामागे मस्तांच्या डोक्यात प्रसिद्धी मिळवणं हे तर होतंच, पण आपला काळा भूतकाळ मागे सोडत मस्तांना आता व्हाईट कॉलर लाईफ जगायचं होतं. त्याला त्याच्या कौमचं नेतृत्व करायचं होतं. अशातच काय झालं की सोशलाईट होता होता त्याला काही पॉलिटिकल डायसवरही बोलण्यासाठी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आणि अशाच काही सभांमध्ये त्यांनी काही चिथावणीखोर वक्तव्य केली आणि तो मुंबई पोलिसांच्या स्पेशल ब्रांचच्या रडारवर आला. हे स्पेशल ब्रांचची प्रकरणं आहे ना, हे फार विशेष असतो. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये स्पेशल ब्रांच जी असते, तर ते पोलीस हे सिव्हिल युनिफॉर्ममध्ये असतात आणि त्यांचं मेन काम हेच असतं की शहरात फिरून कुठं काय काय सुरू आहे आणि कुठल्या गोष्टी पुढे जाऊन कायदा सुव्यवस्थेला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात ते बघायचं. तर मस्तान ज्या प्रकारे मोठा होतो आहे आणि तो फक्त क्राईमच्या विश्वात नाही तर बाहेरच्या जगातही जे नाव कमावतो आहे हे पुढे जाऊन डोकेदुखी होऊ शकतं असा त्याचा गोपनीय अहवाल, गोपनीय रिपोर्ट पोलिसांनी मंत्रालयाला पाठवला. त्यातच 1984 साली मुंबईत धार्मिक दंगली झाल्या आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या धरपकडीत ठरवून मस्तान आणि करीमलाला या दोघांनाही उचललं आणि त्यांच्यावर नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई केली. सिनियर पोलीस इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांनी ही कारवाई तेव्हा केली होती. झेंडे हे खूप डॅशिंग ऑफिसर होते आणि ते प्रसिद्धही होते अशा कारवायांसाठी. खरं तर पोलिसांची रेड पडली तेव्हा मस्तान हा आपल्या जुहूच्या बंगल्यात लपून बसला होता. पण झेंडेंनी त्याला शोधून काढत क्राईम ब्रांचमध्ये आणलं. दुसरीकडे ताहिर मंजिलमध्ये जात त्यांना लालाची सद्दी संपवत त्यालाही अटक केली. तेव्हा मुंबईचे पोलीस कमिशनर हे जुलियो रिबेरो हे होते. रिबेरो साहेब म्हणजे तेच की जे ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्यांची ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट होती आणि त्याच्यामुळेच त्यांच्यावर त्याच्यानंतर दोनदा त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला खलिस्तानी अतिरेक्यांनी. तर ते मस्तानबद्दल त्याच्या कारनाम्यांबद्दल बरंच काही ऐकून होते, त्यामुळे झेंडींनी जेव्हा त्याला हजर केलं तेव्हा त्या बारीक खंगलेल्या म्हाताऱ्या डॉनकडे बघत ते काहीशा आश्चर्याने म्हणाले होते की हा मस्तान आहे. तर असा तो किस्सा सांगितला जातो. तर मस्तान आणि करीम लाला या दोघांनाही बऱ्याच महिन्यांची शिक्षा झाली, कारण तो जो काही कायदा होता तो बराच कडक होता आणि त्यांची रवानगी ठाण्याच्या जेलमध्ये करण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे मस्तान फार खचील झाला, खूप त्याला असं अपमानित झाल्यासारखं झालं. त्याला वाटत होतं की पोलिसांनी आपल्याला अटक केल्यावर शहरात वादळ उठणार, त्याला सोडवण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरतील किंवा किमान त्यांनी उतरावं अशी त्याची अपेक्षा होती. पण असं काहीच झालं नव्हतं. जेलमध्ये असताना विचार करायला वेळच वेळ होता, त्यामुळं आपल्या लोकांसोबत चर्चा करताना त्यानं राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम आणि दलित हे दोन्ही समाज मागास आणि गरीब असल्यानं दोघांना एकत्र आणणारा पक्ष स्थापण्याचा निर्णय त्यानं घेतला. असं करत त्याला थेट शिवसेनेला टक्कर द्यायची होती, त्यामुळं जेलमधनं बाहेर पडल्यावर अनेक दलित संघटनांशी गाठीभेटी केल्याला त्यांनी सुरुवात केली. अखेर जोगेंद्र कवडे यांनी मस्तानच्या या कल्पनेला पाठिंबा दिला आणि यातूनच 1985 साली दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ स्थापन झाला. माध्यमांमध्ये चांगली प्रसिद्धी मिळाली या नवीन पार्टीला आणि मस्तानंही त्याचा बराच पैसा या पक्षाच्या मागे लावला होता. पण असं सगळं करूनही निवडणुकीच्या रिंगणात मात्र हा पक्ष काही दखलपात्रही होऊ शकला नाही. कालांतरानं मस्तानवरच्या सगळ्या केसेस मागं घेण्यात आल्या आणि त्यांनीही आपलं सगळं लक्ष हे राजकारणावर आणि रिअल इस्टेटच्या आपल्या धंद्यावर फोकस केलं. दुसरीकडे करीम लालालाही उपरती झाली आणि बाहेर पडल्यावर जेलमधनं तोही गुन्हेगारीच्या दलदलीतनं बाहेर पडला आणि त्यानं त्यानंतरचा सगळा आपला काळ हा आपल्या हॉटेल बिझनेसवर फोकस केला. 25 जून 1994 या दिवशी मस्तानचं मुंबईत हार्ट अटॅकनं निधन झालं आणि मुंबई अंडरवर्ल्डमधलं एक कुख्यात नाव काळाच्या पडद्याआड गेलं. मस्तान इतकं थ्रिलिंग डॅशिंग लाईफ राहिलं ते वरदराजन मुदलियारचं. तो मस्तानच्या अगदी अपोजिट असला तरी मस्तान आणि वरदा हे दोघं मुंबईच्या इतिहासातले दोनच तमिळ डॉन होते. या वरदाचा उदय आणि अस्त जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या पुढच्या एपिसोडमध्ये. फ्रेंड्स, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हाजी मस्तानचा मला नक्की कळवा. बाकी या पॉडकास्टसोबतच मी हेल्दी सेक्स लाईफवर आधारित असा सेक्सवर बोलबिंदास हा पॉडकास्टही होस्ट करतो. हा पॉडकास्ट एक्सक्लुझिव्हली स्टोरीटेल या ॲपवर अवेलेबल आहे. याशिवाय स्टोरीटेलवर माझ्या सिरियल किलर, सायको किलर या दोन कादंबऱ्या, विनाशकाल्या कथासंग्रह, तर व्हायरस पुणे ही सायफाय थ्रिलर सिरीजही ऑडिओ बुक, ऑडिओ नॉवेल रूपात अवेलेबल आहेत. मला तुम्हा सगळ्यांना सांगायला खूप खूप आनंद होतो आहे की व्हायरस पुणे या माझ्या सिरीजचा पुढचा सीझन, दुसरा सीझन हा येत्या 18 एप्रिलला स्टोरीटेलवर रिलीज होतो आहे. डॅनियल ऑबर्ग या मूळ स्वीडिश लेखकाची ही सिरीज मी इंग्लिशमधून मराठीत आणली आहे. या सिरीजला दस्तूर खुद्द मुक्ता बर्वेचा आवाज लाभला आहे, त्यामुळे व्हायरस पुणे नक्की ऐका. तुम्ही अजून व्हायरस पुणेचा पहिला सीझन ऐकला नसेल तर तोही पटकन ऐकून टाका, पहिला सीझन स्टोरी टेलवर अवेलेबल आहे. येस, पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया वरदा भाय अर्थात वरदराजन मुदलियारबद्दल जाणून घ्यायला. तोपर्यंत टाटा.